श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय पंचविसावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साई महाराज कृपा सागर साक्षात ईश्वरी अवतार पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर साष्टांग नमस्कार तयांसी। जय जयाजी संत ललामा मंगल धामा आत्मा रामा साई समर्था भक्त विश्रामा पूर्ण कामा तुज नमो। पूर्वाध्यायी निरूपण थट्टा विनोद परिशीलन परिहासाई भक्त भावन भक्त रंजन नित्य करी। साई परम दया मूर्ति एक पाही जे अनन्य भक्ति भक्त श्रद्धाळु आणि भावार्थी इच्छितार्थी ना न्यून। सद्गुरु तो सद्गुरु भजावा प्रीति अनन्य भक्ति यानाव। अंतरी उदेला मनोरथ ल्याहावे श्री साई चरित लीला श्रवणार्ह अत्यद्भुत लिहवुनि निश्चित मज केले। नसताधिकार ज्ञान व्युत्पत्ति मज पामरा स्फुर विली स्फूर्ति ग्रंथ लिहविला माझी हाती द्यावया जागृति निज भक्ता। दफ्तर ठेवी ऐसी अनुज्ञा जेव्हा जाहली मज सम अज्ञा तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा धैर्य विज्ञान संपन्न। तेव्हा समज आला धीर की हा साई गुण गंभीर ठेवूनी घेणार आपुले दप्तर निज भक्तोद्धारा कारणे। नातरी हा वाग्विलास होते काय मज हे साहस संत चरण प्रसाद पायस चरित सुधारस हा ऐसा। ही श्री साई चरित रूपा भक्तार्थ साई कथामृत प्रपा यथेच सेवा साई कृपा भवदवता पानिवारा। चरितन हे हा सोमकांत साई कथा चंद्रामृत स्रवत भक्त चकोर तृषाकुलित होवोत तृप्त मन सोत। आता प्रेमळ श्रोते जन संकोच रहित एकाग्रमन परिसोतया कलिमल दहना। वारुणी अर्पितो तया अभीष्टा तयाचे कष्टा निवारी ये अर्थींची एक वार्ता दावील साईची भक्तवत्सलता श्रोती परिसता ती सादरता आनंद चित्ता होईल तरी लावूनिया जीव कथा ऐकाही अभिनव पटेल मनास अनुभव कैसी दयार्णव गुरु माय कथा जरी ही बहुतो कड़ी अर्थाव बोधे अति चोखड़ी अवधान दीजे एक घड़ी सरतील साकड़ी बाजूला अहमदनगर से सुखवस्त कासार एक धनवंत दामू अण्णा नामे भक्त पदीजे अनुरक्त साईचा तया परम भक्ताची कथा आनंद होईल श्रवण करिता भक्त रक्षण तत्परता दिसेल प्रत्यक्षता साईची रामनवमी वार्षिकोत्सवी मोठी दोन निशाणे नवी निघती मिरवीत शिर्डी गावी आहे तठावी तत्रस्था त्यातील एक निमोण करांचे दुसरे या दामो अण्णांचे नेम हे त्यांचे कैक वर्षांचे भक्ती प्रेमाचे अव्याहत दोन स्त्रिया दामो अण्णास पुत्र संतती नभती त्यास लाधुनी साईच्या आशीर्वादास पुत्र रत्नास पावले केला निशाणाचा नवस रामनवमीच्या उत्सवास आरंभ झाला मिरवणुकीस निशाण वर्षास तेथून कोंड्या सुताराच्या निशाण मिरवीत नेतात मशिदीचिया दोन्ही टोका बांधती तई दीर्घ पताका समारंभेसी महोत्सव निका करती विलोका प्रतिवर्षी तैसेच तेथे जे फकीर येती तयास यथे रामनवमी ऐसी रीति प्रतिपाळिती हे शेत त्या दामो अण्णांची कथा श्रवणार्थी निवेदितो आता श्रवण करिता सावधानता साई समर्थता प्रकटेल मुंबा नगरीचा दोन लाख निव्वळ नफा होई ऐसी किफायत करू की तुम्हा आमा भागी देई कैसे देवा गोवा पडला मनाला दामुण नाही गुरुपुत्र बाबांस लिहिते झाले पत्र आम्हान बुद्धी स्वतंत्र आपणची छत्र आमाते व्यापार हा तो सुकृत दर्शनी करावाई से येते मनी परी होईल लाभ की हानी कृपा करोनी सांगा जी पत्र लिहिले माधव रावा की हे बाबांस वाचून दावा आज्ञा होई तैसे कळवा उद्यम बरवा वाटतो दुसरे दिवशी तिसरे प्रहरी पत्र पडले माधव राव करी तेणी नेऊन मशिदी भीतरी चरणांवरी घातले काय श्यामा काय कागुद कसला लावितो पाई बाबा तो नगर चा दामू शेट काही विचारू पाही आपणाते का बरे तो काय लिहितो काय कसले बेत करतो वाटे आभाळा हात लावितो देव देतो ते वाच वाच पत्र त्याचे श्याम म्हणे जे वदता वाचे तेच अर्थाचे पत्र साचे दामू अण्णांचे अक्षरशः देवा आपण बसता निश्चळ उडविता भक्तांची खळबळ मग होता मनाची तळमळ पाया जवळ आणिता कोणास स्वये ओढून आणिता कोणालागी पत्रे लिहविता अंतस्थ आशय आधीच सांगता मग वाचविता की मर्थ अरे श्यामा वाच वाच माझे काय मानितो साच मी तव आपुला आहे असाच बोले उगाच मानिते मग माधव राव पत्र वाचती बाबा लक्ष लावूनी ऐकती कळकळूनी मग बाबा वदती चळली मती शेटीची सांग कितयास प्रत्युत्तरी काय पुणे तुझसता घरी पुरे आकुली अर्धी भाकरी लाखाचे भरी पडू नको प्रत्युत्तराची क्षण क्षणा वाटची पाहत दामू अण्णा उत्तर येताची तत्क्षणा दामू अण्णा वाचिती ऐकूनी त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला मनोरथाचा दुर्गची ढासळला वृक्ष उन्मळला आशेचा म्हणती असो त्या पत्रात दामू अण्णाते ऐसे ही ध्वनित केले होते कान डोळ्यांचे अंतर असते यावे की येथे समक्ष ऐसे माधव रावांचे सूचित समक्ष
मनीचे
मात्र ते मनोगत बाबांस सकळ अवगत वर्तमान भविष्य भूत जैसा करत लग आमलक निज भक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबन प्रति कैसे वेळ वर सावध करीती ती स्पष्टोक्ती परसावी आपण नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साई सनगमे अण्णा शरमे मनात ऐकुनी हे बाबांचे वचन दामू अण्णांच पटली खूण दिधला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदन फुगा पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गहू भुसार परसा प्रत्युत्तर बाबांचे पाच शेर तू घेशील सात शेर ओपिसील परसुनी हे बाबांचे बोल अंतरी खचील
ताना गवता स्वच्छ
बंदी तरला बिचारा फकीराचे नादी काय दृढ बुद्धी तयाची थट्टा त्याचे वेडेपणाची घमंड माझे शहाणपणाची व्यर्थ व्यर्थ जहाली साची अनुभव हाची लाधलो उगीच त्या फकीराची निंदा न करिता लागतो त्याचे नादा मजलाही तो वेळेवर जागा करिता न दगा होता हा आता आणि एक वार्ता सांगून यावरु अण्णाच्या ग्रंथा आनंद होईल श्रोती आचित्ता वाटेल आश्चर्यता बाबांची पहा एकदा ऐसे वर्तले गोव्याहुनी पार्सल आले आंबे नामांकित कोणी धाडिले मामलेदार राळे या नावे माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी भावे सादर म्हणून कोपर गावी स्वीकार होऊन शिर्डीवर ते आले मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर होते एकंदर तीनशे वर फळे ती मधुर घमघमित बाबांनी ती अवघी पाहिली माधव रावान पाशी दिदली तयांनी चार कोळंब्यात टाकली उरली ती नेली बरोबर फळे पडता कोळंब्यात बाबा मुखे काय पुकारत फळे ती दामु अण्णा प्रीत्यर्थ असू दे पडलेली यावर जाता दोन तास आले पूजा करावयास दामुअण्णा मशिदीस पुष्प संभारास घेऊनी तयान पूर्व वृत्त ते कळले बाबा मोठ्याने बोलू लागले आंबे दाम्याचे न ते आपुले खावया टपले लोक जरी ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे किमर्थ आपणा कोणाचे मावे ज्याचे असतील त्यानेच खावे मरुनी जावे ज्योतिर्विद्येचा लागला छंद जाहले ज्योतिर् वचन पुनश्चाशा झाली उत्पन्न समर्थ प्रसन्न होताची असो पुढे कालांतरे सफल झाली बाबांची अक्षरे संत प्रसादाम्रांकुरे संतती फल भरे प्रसवली जैसे बोलले तैसेच घडले आपुले ज्योतिष निष्फल झाले साईचे बोल अमोघ ठरले जाहली मुले वचनोक्त असो ही तो बाबांची वैखरी बाबा हसता देहधारी परी पुढे देह त्यागानंतरी स्वयनिर्धारी निज महिमा झालो जरी गत प्राण वाक्य माझे माना प्रमाण माझी हाडे तुर्वती मधून देतील आश्वासन तुम्हास मी का ज्योतिष अनन्य शरणागत राहिल डोलत तया तवे डोळ्या हाड होई नही चिंता करू नका तुम्ही मज करिता माझी हाडे ऐकाल बोलता हितगुज करिता तुम्हा सवे मात्र माझे करा विश्वासयुक्त अंतकरण ठेवा करा निष्काम भजन कृतकल्याण पावाल हे भक्त काम कल्पतरो समर्थ साई श्री सद्गुरो हे माड तुझिया चरणानंतरो बाकी परो परी हे करुणा धाव पावगा गुरुवरा भक्त जन करुणा करा उसंत नाही या संसारा येर झारा पुरे आता आम्हा स्वभाव प्रवृत्ती परा बाह्य विषया लोचन तत्परा विषय वृत्तीसी करा अंतर्मुख लाट सरसे सैरा माहत चललो आम्ही भवसागरात देऊनिया प्रसंगी हात भवनिर्मुक्त करा की इंद्रिय वाहती सैरा वैरा प्रवृत्त फिरवा माघार इंद्रिय गण इंद्रिय नजो अंतर्मुख आत्मान कदा होई सन्मुख त्याविण कैसे आत्यंतिक सुख जन्म निरर्थक होईल कलत्र पुत्र मित्र पंक्ति कोणी निर्मुक्तिदायक तू उकलूनी कर्मा कर्माचे जाळे करी एक वेळ दुखावे गळे उद्धरी हे दीन दुबळे कृपा बळे महाराजा वादावादी इतर अवकळा कृपा बळे रस निसला गो नामाचा चाळा सुनिर्मळा श्रद्धा ही सुदृढ होईल। आले एक भक्त दर्शना, सोडूनिया निज गुरु चरणा, करिता साई पदा भी वंदना। निज गुरु स्थाना दृढ केले, तैसेच एक दुसरे ग्रहस्थ, श्रीमंत परी विपद्ग्रस्त, आले पुत्र कलत्र सहित, दर्शनार्थ साईंचा, कैसा तयांचा पुरविला हेत, कैसा पुत्र अपस्मार व्यथित, केला दर्शने व्याधि निर्मुक्त, पूर्व दृष्टांत स्मरवुनी, म्हणोनी हे माड साई सशरण, करी श्रोतया आदरे विनवण, होनी साई कथा प्रवण, कराजी श्रवण सार्थक्य। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, भक्ताभीष्ट संपादनम नाम पंचविंशतितमोऽध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।